करतो तुम्ही पहिलंच तर करू.
आणि तुमची ती एक अशी गाणी असतात ना देवीची, देवीची गाणी असतात ना तुमच्याकडे.
काय
देवीचे गाणे
मूळच्या गळ्यावर म्हणा, मात्र पहिल्या गळ्यावर देवाची, तुमच्या महादेवाची म्हणा,
नवरात्र असते त्यावेळेचे की कधी
कुठली तुमची देवीची असतील,
महादेवाची
पण तुम्ही आराधीची असतील, कुठली असतील पण तुमच्या मूळच्या गळ्यावर. पिक्चर मधली नको, गवळणीची नको, कॅसेट मधली नको, भजनाची नको, तुमची मुळातली चाल. तुम्ही काय मातंग आहे ना, मग तुमचं तर
काय होत ते पुढचं आहे ना, याचं अर्थ गाणं पूर्ण नाही. मी त्या पहिले म्हणून आता भाऊ द्यायचा म्हणून
नाही, तुमचं तुमचं लक्ष्मी आहे, तुमचं मर्यायचं म्हणा, नाही तुमचं मर्यायचं म्हणतात ना या मावशी म्हणल्या मर्यायचं येते ते म्हणा ना,
मरी मायचं
कसं म्हणत असतो ते दिसा त्यासारखं
मरी मायचं म्हणून.